चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस असताना कारखाना बंद केल्यास आंदोलनाचा इशारा। भाकियू भानू येथील जिल्हाध्यक्ष कुलवीर सिंह यांनी सांगितलं की शेतकऱ्यांकडे ऊस असताना कारखाना बंद केल्यास युनियन शेतकरी हितासाठी आंदोलन करेल, तसंच शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे 14 दिवसात भागवले जावेत अशी मागणीही त्यांनी केली। कुलवीर सिंह पुढे म्हणाले, द्वारिकेश साखर कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस शेतात आहे, तरीही कारखाना संचालकांनी शुक्रवारी कारखाना बंद करण्याची घोषणा केली आहे। जर कारखान्यानं शेतकऱ्यांचा ऊस खरेदीशिवाय कारखाना बंद केला तर युनियनला धरणं आंदोलनासाठी सज्ज राहावं लागणार। त्यांनी शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे आणि चालू हंगामाच्या ऊसाचे पैसे 14 दिवसांच्या आत मिळावेत अशी मागणी केली आहे।